आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वस्तू आणि सेवा कराचे सुधारित दर देशभरात लागू. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासूनच देशात बचत उत्सव सुरू होत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ. अमेरिकेत भारतीय नागरिकांना व्हिसासंबंधी आपत्कालीन मदतीसाठी भारताद्वारे सुविधा. आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 6 गडी राखून विजय. आता सविस्तर बातम्या. वस्तू आणि सेवा कराच्या दुसऱ्या टप्प्यातील सुधारणा आजपासून लागू होणार आहेत. त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासूनच देशभरात जीएसटी बचत उत्सव सुरू होणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. पंतप्रधानांनी काल संध्याकाळी राष्ट्राला संबोधित केलं. यावेळी त्यांनी बचत उत्सव आणि नवरात्रीसाठी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले,
नवरात्रि के पहले दिन से देश आत्मनिर्भर भारत अभियान के लिए एक और महत्वपूर्ण और बड़ा कदम उठा रहा है. कल यानी नवरात्रि के प्रथम दिवस 22 सितंबर को सूर्योदय के साथ ही नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स लागू हो जाएंगे. एक तरह से कल से देश में जीएसटी बचत उत्सव शुरू होने जा रहा है.
वस्तू आणि सेवा कर सुधारणांमुळे देशातील तरुण नवमध्यम वर्ग शेतकरी महिला आणि उद्योजक यांना मोठा फायदा होईल असं मोदी म्हणाले. केंद्र सरकारनं करप्रणाली सोपी केली. वस्तू आणि सेवा कराला प्राधान्य देत इतर अनेक कर समाप्त करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. सुधारित दरानुसार आवश्यक वस्तू औषधं आरोग्य विमा इत्यादी 5% कराच्या क्षेत्रांमध्ये आले आहेत. व्यापारी दुकानदार आणि उद्योजकांनाही या सुधारणांचा फायदा होणार असून त्यांनी हा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवावा असं आवाहन त्यांनी केलं. ते म्हणाले,
पिछले 11 साल में देश में 25 करोड़ लोगों ने गरीबी को हराया है और गरीबी से बाहर निकल करके 25 करोड़ का एक बहुत बड़ा समूह नियो मिडिल क्लास के रूप में आज देश के अंदर बहुत बड़ी भूमिका अदा कर रहा है. इस नियो मिडिल क्लास की अपनी एस्पिरेशंस हैं, अपने सपने हैं. और स्वाभाविक है, जब 12 लाख रुपयों का इनकम टैक्स में राहत हो जाए तो मध्यम वर्ग के जीवन में तो कितना बड़ा बदलाव आता है.
नागरिक देवो भवः या मंत्रानुसार सरकार पुढे जात आहे. या सुधारणा आत्मनिर्भरतेची वाट सुकर करत असल्याचं सांगत पंतप्रधानांनी नागरिकांना स्वदेशी वापराचं आवाहन केलं. सेवा आणि सुशासन हे सूत्र समोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 11 वर्षात अनेक सुधारणा घडवून आणल्या आहेत. सेवा पर्वाच्या आजच्या भागामध्ये ऐकूया मोदी सरकारनं शहरी जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी केलेल्या सुधारणांबद्दल.
भारतामध्ये मेट्रो रेल्वे आता एक फक्त परिवहन साधन राहिली नसून ती देशाच्या वाढ आणि विकासाच्या अध्यायातील जीवनरेखा बनली आहे. शहरी परिवहन विस्तारामध्ये मेट्रो जलद प्रगतीचं प्रतिबिंब असून मेट्रो सेवा महत्वाकांक्षा नाविन्य आणि शाश्वत शहरी जीवनाच्या दृष्टिकोनानं चालवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत आता जगातील 3rd क्रमांकाचा मेट्रो रेल्वेचं जाळं असणारा देश ठरला आहे. कोलकाता इथं मेट्रो रेल्वे प्रकल्पाचं उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,
2014 से पहले देश में सिर्फ 250 किलोमीटर ही मेट्रो रूट था. आज देश में मेट्रो रूट 1000 किलोमीटर से भी ज्यादा का हो गया है. ये सारे काम ईज ऑफ ट्रैवल को बढ़ाने वाले हैं. साथ ही 21वीं सदी के भारत को 21वीं सदी के ट्रांसपोर्ट सिस्टम की भी जरूरत है.
मेट्रो सुविधांपासून ते लोकांना घरं देण्यापर्यंत सरकार शहरी भागात जीवनाच्या दर्जात सुधारणा करत असून शहरी जीवन सुलभतेच्या दृष्टिकोनाची पूर्तता करत आहे.
शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देशभरातल्या 51 शक्तीपीठांपैकी 3.5 शक्तीपीठं महाराष्ट्रात असून सर्वच ठिकाणी आज घटस्थापना होणार आहे. तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर, कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, नांदेड जिल्ह्यातल्या माहूरचं रेणुका माता मंदिर तसंच वणीच्या सप्तशृंगी देवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे. पुण्यात भवानी माता चतुःशृंगी माता मंदिरासह ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी मंदिरात उत्सवाची तयारी तयारी पूर्ण झाली आहे. यंदा दसरा 11व्या दिवशी आला आहे, त्यामुळे आजपासून 11 दिवस राज्यभरात आदिशक्तीचा जागर केला जाणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी H-1B व्हिसा अर्जावर वार्षिक $1,00,000 शुल्क जाहीर केल्यानंतर वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासानं तत्काळ मदतीची गरज असलेल्या भारतीय नागरिकांसाठी एक आपत्कालीन मदत क्रमांक जारी केला आहे. आपत्कालीन मदतीसाठी भारतीय नागरिक +1 202 550 9931 या क्रमांकावर कॉल आणि व्हॉट्सअप करू शकतात, असं एका सोशल मीडिया पोस्टमध्ये भारतीय दूतावासानं म्हटलं आहे. हा क्रमांक तत्काळ आपत्कालीन मदत हवी असलेल्या भारतीय नागरिकांनीच वापरावा, नेहमीच्या इतर चौकशींसाठी नाही, असं दूतावासानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान भारत सरकारनं आपल्या सर्व कार्यालयांना पुढील 24 तासात अमेरिकेत परतणाऱ्या भारतीय नागरिकांना सर्व शक्य ती मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. विविध युरोपीय विमानतळांवर वापरल्या जाणाऱ्या कॉलिन्स एरोस्पेस सिस्टमवर झालेल्या सायबर हल्ल्यामुळे भारतीय विमानतळांवर आतापर्यंत कोणताही प्रतिकूल परिणाम झालेला नाही. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं सांगितलं की दिल्ली विमानतळावरही कॉलिन्स म्यूज सॉफ्टवेअरचा वापर केला जातो, परंतु आतापर्यंत विमान वाहतुकीवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. युरोपीय सायबर हल्ल्याच्या वृत्तानंतर सरकारनं भारतात त्वरित तपासणी केली असल्याचं सांगितलं, मात्र विमानतळांना सतर्क राहण्यास सांगण्यात आलं आहे. नेपाळच्या सुशीला कार्की यांच्या नेतृत्वाखालील हंगामी सरकारनं युवकांच्या निदर्शनामध्ये 72 लोकांचा मृत्यू आणि केपी शर्मा ओली सरकार पाडण्यास कारणीभूत ठरलेल्या निदर्शनाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यांची चौकशी समिती स्थापन केली आहे. गृहमंत्री ओमप्रकाश अरियाल यांनी काठमांडूमधील सिंह दरबार सचिवालयात पत्रकारांना ही माहिती दिली. चौकशी आयोगाला 3 महिन्यात सरकारला आपला अहवाल सादर करायचा असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय रेल्वेनं उत्तर प्रदेशातील प्रमुख उत्पादन आणि वापर केंद्रांना जोडून नियोजनबद्ध वस्तू विशिष्ट वेळेनुसार मालवाहतूक सेवा सुरू करून मालवाहतुकीत वाढ केली आहे. ग्राहकांचं समाधान सुधारणं, विश्वसनीय वाहतूक अवधी सुनिश्चित करणं आणि उद्योगांशी संलग्न सुविधा प्रदान करण्याचा यामागे उद्देश असल्याचं एका निवेदनात रेल्वेनं म्हटलं आहे. नव्यानं सुरू झालेल्या सेवांमध्ये लुधियाना ते वाराणसी अन्नपूर्णा सेवा, सरासरी 17 तासात अन्नधान्य वाहतूक, फारुखनगर ते लखनौपर्यंत स्वयंचलित वाहनांसाठी 28 तासात गतिमान सेवा, गढी ते मुंद्रा बंदरापर्यंत कंटेनरसाठी 32 तासात कार्गो सेवा आणि रुपनगर ते अनंतनागपर्यंत सिमेंट वाहतूक करणारी सेवा यांचा समावेश आहे. देशभरात अंदाजे 3 लाख आरोग्य शिबिरं आयोजित करण्यात आली असल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. 17 सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या या मोहिमेत देशभरात मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून येत आहे आणि लाखो महिला, मुलं आणि कुटुंबीय व्यापक आरोग्य सेवांचा लाभ घेत आहेत. देशभरातील 76 लाखांहून अधिक नागरिकांनी या मोहिमेसाठी नोंदणी केली असल्याचं मंत्रालयानं सांगितलं. कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या कर्नाटक राज्य सरकारच्या प्रस्तावाला तेलंगण राज्यानं विरोध केला आहे. तेलंगणचे पाटबंधारे मंत्री एन उत्तम कुमार रेड्डी यांनी सांगितलं की अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या कर्नाटकच्या प्रस्तावावर सरकार आपली बाजू मांडेल. सूर्यपेठ जिल्ह्यात काल बोलताना मंत्री म्हणाले की सध्या सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होत असून त्यात तेलंगणची बाजू आपण मांडणार आहोत. कृष्णा आणि गोदावरीच्या पाण्यातील राज्याच्या वाट्याशी कोणत्याही किमतीत तडजोड केली जाणार नाही, असं रेड्डी यांनी स्पष्ट केलं. क्रिकेट. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत काल रात्री दुबई इथं झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला. पाकिस्ताननं दिलेलं 172 धावांचं आव्हान भारतानं 18 षटकं आणि 5 चेंडूत साध्य केलं. सलामीवीर अभिषेक शर्मानं 6 चौकार आणि 5 षटकारांसह 39 चेंडूत 74 धावा केल्या, तर शुभमन गिलनं 28 चेंडूत 47 धावा करत अभिषेकसह 105 धावांची सलामी भागीदारी केली. अभिषेक शर्मा सामनावीर ठरला. हवामान. महाराष्ट्रातील विदर्भात तुरळक ठिकाणी तर राज्यातल्या इतर विभागात बहुतांश ठिकाणी आज पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. वस्तू आणि सेवा कराचे सुधारित दर देशभरात लागू. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासूनच देशात बचत उत्सव सुरू होत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ. अमेरिकेत भारतीय नागरिकांना व्हिसासंबंधी आपत्कालीन मदतीसाठी भारताद्वारे सुविधा आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 6 गडी राखून विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.